श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अठरावा अध्याय आपला शेवटाकडे जातोय आणि शेवटचं समारोप करताना ज्या गोष्टी घडतात त्या आता सुरू आहे। संजय धृतराष्ट्र राजाला सांगू लागला की हे राजा, इतका तो अद्भुत आणि रोमांचकारी संवाद मी ऐकला, व्यासाची ही आपल्यावर फार मोठी कृपाच समजावी। आणि योगेश्वर श्रीकृष्ण जेव्हा प्रत्यक्ष ही गोष्ट सांगत आहे त्यावेळी व्यासाची आपल्यावर केवढी मोठी कृपा की त्या क्षणाला आपण त्या व्यासाच्या कृपेमुळे हे सगळं ऐकत आहोत। हे राजा, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला तो अद्भुत आणि पुण्यकारक संवाद वारंवार आठवून मला खूप हर्ष होत आहे। आणि ते जे अद्भुत विश्वरूप, त्या विश्वरूपाचा पुन्हा पुन्हा आठव होऊन पुन्हा पुन्हा त्याचे स्मरण होऊन मला आश्चर्य तर वाटतच आहे पण मी पुन्हा पुन्हा हर्षसुद्धा पावत आहे। अष्टसात्विक भावाचे भरते आले संजयाला आणि या सर्व गोष्टींकडे त्या दुर्दैवी धृतराष्ट्राचे लक्ष नव्हते। आता तो धृतराष्ट्र एक प्रश्न विचारतो संजयाला की संजया, तुला हे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधील भाकड कथा सांगण्यासाठी इथे व्यासांनी बसवलेलं नसून लढाईचा, त्या युद्धाचा वृत्तांत सांगण्यासाठी तुला इथे बसवलं आहे, म्हणून तू मला हे सांग की आता विजय कोणाचा होईल। मला तर असं वाटत आहे की दुर्योधनाचा पराक्रम नेहमीच मोठा असतो आणि या क्षणी कौरवांचे सैन्य देखील पांडवांपेक्षा दीडपट जास्त आहे, म्हणून माझ्या मताने तर या युद्धामध्ये कौरवांचाच जय होईल, पण तुझे मत जसे असेल तसे मला सांग, असा प्रश्न धृतराष्ट्रांनी संजयासमोर उभा केला। आणि या प्रश्नाला संजयाचं समर्पक उत्तर म्हणजे गीता ज्ञानेश्वरीतील हा अखेरचा श्लोक, श्लोक संख्या 78 हा आपल्या ज्ञानेश्वरी निरूपणातला अखेरचा श्लोक असेल, गीतेचाही हा अखेरचा श्लोक असेल। आणि माऊलीच्या मताप्रमाणे गीतेमध्ये 700 श्लोक आली आहेत, महाभारतामध्ये 125,000 श्लोक आहेत, 125,000 श्लोकांपैकी गीतेमध्ये ज्याला श्रीमद भगवद्गीता आपण म्हणतो 700 श्लोक आहे। त्या महाभारत ग्रंथाचा एक भीष्म पर्व असतो, त्या भीष्म पर्वामध्ये ही श्रीमद भगवद्गीता येते आणि त्याचे 700 श्लोक आहेत। माऊली म्हणतात की हे 700 श्लोकही सारगर्भित आहे, प्रत्येक श्लोक एक एक सिद्धांत आहे, पण या सर्व श्लोकांच्या वर हा जो 700वा श्लोक किंवा 18व्या अध्यायातला 78वा श्लोक किंवा गीतेचा शेवटचा श्लोक हा सर्व श्लोकांचा शिरोमणी शिखर आहे। जसा कळस असतो देवळावर तसा हा कळस म्हणून हा श्लोक आहे। आणि ज्याने या एका श्लोकावरच आपली सगळी भिस्त ठेवलेली आहे आयुष्यामध्ये त्याचा कधी पराभव होऊ शकत नाही। तो कोणतंही काम करायला घेईल तर त्यास त्याला यश संपादन होईल। तर हा योग श्लोक नेमका कसा आहे हे हा 78वा श्लोक आणि हा श्लोक आणि याच्यावरचं निरूपण खूप मोठं आहे। जवळजवळ आपला आठवडा यात जाईल, तर आठवडा किंवा जवळजवळ 10 दिवस 9-10 दिवस आपण याच्यावरचं निरूपण घेणार आहोत। याचा शेवट पसायदानाकडे होईल, शेवटल्या दिवशी पसायदान येईल, पण सुरुवातीच्या 2 दिवसात या श्लोकावरचं निरूपण येईल। त्यानंतर ज्ञानेश्वरीतील सौंदर्यस्थाने माऊलीला ज्ञानेश्वरी संपवताना जे जे म्हणावं असं वाटत आहे, कारण त्यात समारोप होत आहे, समारोपाच्या वेळी प्रत्येक अध्यायाचं महत्त्व कशा प्रकारे कोणत्या पद्धतीने या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये हे सर्व सिद्धांत प्रतिपादित करण्यात आले याच्यावरती विस्तृत माहिती या निरूपणात आत पुढच्या 9 दिवसात आपण ऐकणार आहोत. आज या 78व्या श्लोकाला आपण सुरुवात करतो. श्लोक म्हणून हा शेवटचा श्लोक असेल पण निरूपण मात्र पुढील 9-10 दिवस चालणार. सुरुवात करू आजच्या भागाला. अध्याय 18वा, श्लोक 78वा.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धराः तत्र श्रीर्विजयोर्भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम.
यत्र योगेश्वरः कृष्ण, जेथे योगेश्वर श्री कृष्ण, यत्र पार्थो धनुर्धरा, आणि जेथे धनुर्धर पार्थ हे दोघे असतील, जेथे श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघं एकत्र असतील, तत्र श्री विजयोर्भूती, तेथे श्री विजय आणि ऐश्वर ठेवलेलंच आहे. ध्रुवा नितिर्मतिर्मम, याबद्दल माझा अजिबात संशय नाही. म्हणजे हे धृतराष्ट्र राजा, मनात कसल्याही प्रकारचं कन्फ्युजन किंवा संशय न ठेवता तू माझ्या गोष्टीकडे लक्ष दे. ज्या ठिकाणी योगेश्वर श्रीकृष्ण आणि धनुर्धर पार्थ दोघे एकत्र उभे आहे, त्या ठिकाणी विजय, ऐश्वर आणि अढळ नीती हे 3 निश्चित आहे. पण आता हे धृतराष्ट्राला सांगणार कसं? पाहूया माऊलीने आपल्या निरूपणात काय म्हटलंय ते.
यया बोला संजयो म्हणे जी येरांचे मी नेणी परी आयुष्य तेथे जिणे हे फुडे की गा. चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेकासने की जी. रावो तेथे कटक सौजन्य तेथे सोयरिक वन्ही तेथे दाहक सामर्थ्य की. दया तेथे धर्मु धर्मु तेथे सुखागमु सुखी पुरुषोत्तमु असे जैसा. वसंत तेथे वने वनतेथ सुमने सुमनी पालिंगने सारंगांची.
संजयाला भीती वाटत होती. संजयाला वाटत होतं की सरळ सरळ जर सांगितलं की पांडव विजयी होतील आणि कौरव हारतील तर कदाचित राजा चिडेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर संजय आडपडद्याने धृतराष्ट्राला देत आहे. महाराज, एकमेकांचे काय होईल हे मी जाणत नाही, परंतु जेथे आयुष्य आहे तेथे जगणे आहे, चंद्र आहे तेथे चांदणे आहे, शिव आहे तेथे पार्वती आहेच आहे, आणि जिथे संत आहे तिथे सुविचार आहे. राजा असेल तर सैन्य असणारच, प्रेम असेल तर तिथे संबंध, अग्नी असेल तर जाळण्याची शक्ती, दया असेल तिथे धर्म, धर्म असेल तर सुखप्राप्ती, आणि जिथे सुखप्राप्ती असेल त्या ठिकाणी पुरुषोत्तम असतोच असतो. जिथे वसंत ऋतू येतो तिथे झाडांना नवी पालवी फुटतेच फुटते, आणि नवी पालवी जेथे फुटते तिथे फुले येतात, जिथे फुले येतात तिथे भ्रमरांचे थवे असतात. अशा प्रकारे सरळ न सांगता आडपडद्याने विभिन्न रूपकाच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न आहे.
गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथि जैसे. भाग्य तेथ विलासू सुखते ते उल्लासू हे असो तेथ प्रकाशु सूर्य जेथे. तैसे सकळ पुरुषार्थ जेणे स्वामी का सनाथ, तो श्री कृष्ण रावो जेथ तेथ लक्ष्मी। आणि आपलेनी कांतेसी, ते जगदंबा जया पासी। आणि मादिकी काय दासी, नवती तया ते। कृष्ण विजय स्वरूप निजांगे, तो राहिला से जीणे भागे। तय जयो लागे वेगे, ते थे चियाही।
जिथे गुरु तिथे ज्ञान, जिथे ज्ञान तिथे आत्मदर्शन, आणि जिथे आत्मदर्शन तिथेच समाधान असते, भाग्य असते। तिथे सुखभोग असतो, जिथे सुखभोग असतो तिथे प्रसन्नता असते। अरे हे राहू दे, सूर्य जर असेल तर तिथे प्रकाश असायचाच ना। त्याप्रमाणे ज्या स्वामीच्या योगाने चारही पुरुषार्थ सनात झाले आहेत, तो श्रीकृष्ण राजा जेथे आहे तेथे लक्ष्मी असणारच असणार। आणि ज्याच्याजवळ आपल्या पतीसह ती जगन्माता लक्ष्मी निवास करते, अणिमा गणिमा ह्या ज्या सिद्धी आहे, अणिमा अणिमादिक सिद्धी ज्या असतात, त्यांच्या ह्या सर्व सिद्धी दासी होऊन राहत। कृष्ण आपल्या अंगाने विजयाचे स्वरूप आहे बरं राजा, आणि तो ज्या पक्षामध्ये उभा आहे त्या पक्षाचा जय होणारच। आणि नुसता जय होणार नाही, तर लवकरात लवकर तो त्या पक्षाला जय मिळवून देईल।
विजयी नामे अर्जुन विख्यातू, विजय स्वरूप श्री कृष्ण नाथू। श्रीयेसी विजय निश्चितू, ते थे चियसे। तयाचिये देशीचा झाडी, कल्पतरू ते होडी। न जिणावे काये वढी, माय बापू असता। ते पाषाणे ही आघवे, चिंता रत्ने का नोहावे। तिये भूमिके कान यावे चैतन्यत्व। तयाचिया गाविचिया, नदी अमृते वहाविया। नवलकाई राया विचारी पा। तयाचे बिसाट शब्द, सुखे म्हणो येती वेद। सदेह सच्चिदानंद कानो हावा तू।
विजय नावाने अर्जुन हा प्रसिद्धच आहे, आणि श्रीकृष्णनाथ स्वतः विजयाची मूर्ती आहे। लक्ष्मी सुद्धा सर्व विजय निश्चितपणाने तेथेच आहे असे सुद्धा समजा। आता त्या अर्जुनाला श्रीकृष्ण आणि लक्ष्मीच्या रूपाने एवढे मोठे मायबाप मिळाले आहे, आणि एवढे मोठे मायबाप मिळाले असतात त्याच्या देशाच्या झाडांना कल्पतरूला सुद्धा पैजेने जिंकता येईल, आणि त्या देशाचे सर्व दगड चिंतामणी का होऊ नये, त्या देशाच्या भूमीला चैतन्यत्व का प्राप्त होऊ नये, त्याच्या गावच्या नद्या त्या अमृताने वाहू लागतील, राजा विचार कर, या सर्व गोष्टीमध्ये काही आश्चर्य आहे का? त्यांच्या स्वैर उच्चारलेल्या शब्दांना सुद्धा खुशाल वेद असं नाव ठेवता येईल, मग तो देहासह सच्चिदानंद रूप का होऊ नये तो अर्जुन? एवढी मोठी अर्जुनाची आज स्थिती झालेली आहे।
पै स्वर्गापवर्ग दोन्ही, ये पदे तयाधीनी। जे श्रीकृष्ण बाप जननी, कमळा जया। म्हणोनी जिया बाही उभा, तो लक्ष्मीचा वल्लभा। तेथ सर्व सिद्धी स्वयंभा, येर नेणो। आणि समुद्राचा मेघू, उपेगे तयाहूनी चांगू। तैसा पार्थी आजी लागू आहे तै। कनकत्व दीक्षा गुरु, लोहा परीसू होय किरू। परी जगा पोसिता व्यवहारू ते ची जाणे एथ गुरुत्वा होतसे उणे ऐसे झणे कोणी म्हणे वन्ही प्रकाश दीपपणे प्रकाशी आपला।
ज्याचा बाप श्रीकृष्ण आहे, ज्याची आई लक्ष्मी आहे, त्याच्या अधीन स्वर्ग आणि मोक्ष ही दोन्ही पदे सहज आहेत। म्हणून ज्या पक्षाला तो लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण उभा आहे, तेथे सर्व सिद्धी मूर्तिमंत आहेत। याशिवाय मी दुसरे काही जाणत नाही राजा। आणि मेघ हा समुद्राच्या पाण्याचा बनलेला असला तरी उपयोगाने त्याच्यापेक्षा अधिक चांगला आहे, कारण समुद्रामध्ये खारटपणा आहे पण मेघातून पडणाऱ्या पावसात खारटपणा नाही। तसाच संबंध आज त्या अर्जुनाच्या ठिकाणी आहे, म्हणजे देवापेक्षाही अर्जुनाचा जास्त उपयोग आहे असं माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। लोखंडाला सोनेपणाची दीक्षा म्हणजे रूप देणारा हा परीस, आणि परीस हा लोखंडाचा गुरु आहे खरा, परंतु जगाला पोचणारा व्यवहार ते सोनेच जाणते, परीस नाही जाणत। या उदाहरणामध्ये गुरुपणाला कमीपणा होतो असे कोणी कदाचित म्हणेल, पण अग्नी हा दिव्याच्या रूपाने आपलाच प्रकाश प्रकाशित करतो हेही स्पष्ट माहिती आहे।
तैसा देवाची शक्ती पार्थो देवासिची बहुती परीमाने ये स्तुती गौरव असे आणि पुत्रे मी सर्वगुणी जिणावा हे बापा शिराणी तरी ते शारंग पाणी फळाली किंबहुनायसा नृपा पार्थु जालासे कृष्ण कृपा तो जयाकडे साक्षे पारिती आहे तो ची गा विजयासी ठावो एथ तुझ कोण संदेहो तेथ न ये तरी वावो विजयोची होय मनोनी जेथ श्री श्रीमंतू जेथ तो पांडुचा सुतू तेथ विजय समस्तू अभ्युदयो तेथ।
त्याप्रमाणे देवाच्या सामर्थ्यानेच अर्जुन हा बलवान झाला आहे, परंतु अर्जुन देवापेक्षाही सामर्थ्यवान आहे अशी वर केलेली अर्जुनाची स्तुतीच देवाला पुष्कळ प्रकारे आवडते असे या स्तुतीचे गौरव आहे। एखाद्याने म्हटलं की तुझा मुलगा तुझ्या पुढे आहे, एखाद्या बापाला जर म्हटलं की तुझा मुलगा तुझ्या पुढे आहे, तर त्याच्यानी बापाला उणेपणा येत नाही, बापाची छाती चौडी होते, नाही का? तसं इथे देवाला आवडत आहे अर्जुनाला चांगलं म्हटलेलं, आपल्या मुलाकडून मी सर्व गुणांमध्ये जिंकला जावा अशी प्रत्येक बापाची इच्छा असते, पण दारुड्याला नाही वाटत की त्याचा मुलगा दारुड्या व्हावा। पण सद्गुणी बाप असेल तर त्याला असं वाटते की सर्व सद्गुणांमध्ये माझ्यापेक्षाही सव्वापट दीडपट पुढे जावा माझा मुलगा। ती श्रीकृष्णाच्या ठिकाणी फळाला आलेली भावना आहे, म्हणजे आपल्यापेक्षा आपला शिष्य अर्जुन अधिक बढावा ही जी देवाची इच्छा होती ती सफळ झाली। फार काय सांगावे धृतराष्ट्र राजा, अर्जुन हा कृष्ण कृपेने असा कृतकृत्य झाला। तो अर्जुन ज्या पक्षाकडे जाणून बुजून आहे, ज्या पक्षात म्हणजे पांडवाच्या पक्षात जाणून बुजून आहे हे राजा, तोच पक्ष विजयाची जागा आहे। यात तुला काय संशय वाटत आहे का? त्या पक्षाकडे जर जय न येईल तर तो जयच खोटा आहे असं समजायचं। म्हणून जेथे लक्ष्मी आणि श्रीकृष्ण आणि जेथे तो पंडूचा मुलगा हे तिघेजण आहेत, तिथे विजय मात्र सुनिश्चित आहे आणि त्याच ठिकाणी सर्व गोष्टींची भरभराट आहे असं हे संजय सांगत आहे। आणि हा या 78व्या श्लोकाचा पहिला भाग आपण इथे आज करतोय आणि पहिल्या भागाला आज इथे आपण विश्रांती घेऊ, यालाच उद्याच्या भागामध्ये पुढे घेऊन जाऊ. आज इथे थांबूया.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.